या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक पेटंट मिळाली आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार.
गेल्या भागामध्ये आपण बद्धकोष्ठता आणि विविध प्रकारच्या कर्करोगांबद्दल चर्चा केली होती. या भागामध्ये आपण हीच चर्चा पुढे नेतोय. डॉक्टर, बद्धकोष्ठता ही काही औषधांमुळं किंवा इतर काही आजारांमुळं होते का, याबद्दल आपण श्रोत्यांना काय माहिती द्याल?
बद्धकोष्ठता ही बऱ्याचदा कुठलं तरी औषध घेतल्यानंतर, मग ते खरं सांगायचं तर आधुनिक औषध असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, होमिओपॅथिक औषध असो, कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. आहारामुळे विशेषतः बद्धकोष्ठता होत असते. बदलता आहार, आपली आज आहाराची संकल्पना बदलायला लागलेली आहे. बहुतेक वेळेला बाहेर जेवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांची क्वालिटी बदललेली आहे. जे आहार्य पदार्थ आपल्याला वर्षानुवर्ष सातिम्य नाही आहेत, ते पदार्थ आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आहेत. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आपल्याला मलावष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशन हा मोठ्या प्रमाणावरचा आजार दिसतो. आजारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पोटाचे आजार असतील, अगदी साधी ॲसिडिटी याही रुग्णांमध्ये मलावष्टंभ आढळतो. मोठे आजार असतील, काही वेळेला सिलियाक डिसीज असेल किंवा हायपोथायरॉइडिझमसारखा आजार असेल, संधिवातासारखा आजार असेल, अशा अनेक आजारांमध्ये खरं तर मलावष्टंभ दिसत असतो. याचबरोबर वेगवेगळ्या औषधांच्या कारणस्वरूपसुद्धा, म्हणजे अगदी सर्रास घेतली जाणारी औषधं, म्हणजे प्रमेहाची औषधं असतील किंवा रक्तदाबाची, ब्लड प्रेशरची औषधं असतील, थायरॉईडकरता घेतली जाणारी औषधं असतील किंवा वेगवेगळी अँटीबायोटिक्स असतील, अशा अनेक प्रकारच्या औषधांमुळे किंवा नियमित सेवन केली जाणारी वेदनाशामकं असतील, पेनकिलर्स, याच्यामुळे बऱ्याचदा कॉन्स्टिपेशनचा आजार आपल्याला दिसतो. कॅन्सरच्या रुग्णांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कन्झ्युम केलं गेलेलं औषध ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेदनाशामकं आणि विशेषतः ओपिओइड्स किंवा अफूयुक्त जी औषधं असतात त्यांनी मोठ्या प्रमाणावरती कॉन्स्टिपेशन होतं. आयुर्वेदाचा विचार इथे जर केला तर रुग्णाला मलावष्टंभ झाला की वातवृद्धी होते आणि नही वातादृते शूला, हा वाताशिवाय वेदना असू शकत नाहीत, आणि या रुग्णांची वेदना ही मात्र दिवसेंदिवस वाढत राहते. त्यामुळे एकीकडे या वेदनाशामकांची गरज सातत्याने वाढत राहते, त्यांचा डोस वाढत राहतो, दुसरीकडे मलावष्टंभ वाढत राहतो, कॉन्स्टिपेशन जास्त झाल्यामुळे परत वातवृद्धी होते, परत शूलवृद्धी होते, आणि या चक्रात ही मंडळी अडकलेली असतात. स्वाभाविकच या रुग्णांना ज्या वेळेला कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करणारी औषधं दिली जातात त्यावेळेला कित्येकदा असा अनुभव येतो की यांची वेदनाशामकही थांबतात आणि यांचा शूलही किंवा वेदनाही अत्यंत चांगल्या पद्धतीने कंट्रोल केल्या जातात.
श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल आयडी आहे care@rasayuclinic.com. मेल आयडी पुन्हा एकदा care@rasayuclinic.com. डॉक्टर, अनेकदा कर्करुग्णांना बद्धकोष्ठता झालेली पाहायला मिळते, तर कर्करुग्णांना बद्धकोष्ठता कशामुळे होते?
कर्करुग्णांमध्ये सापडणाऱ्या बद्धकोष्ठतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याची कारणं मानसिकतेपासनं, आहारापासनं, औषधांपासनं आणि कॅन्सर या आजारामुळे. अशा विविध बाबींमध्ये खरं तर त्यांचं वर्गीकरण करता येईल. असंख्य प्रकारच्या, किंबहुना असंही म्हणायला हरकत नाही की सर्वच प्रकारच्या कॅन्सरमध्ये कॉन्स्टिपेशन सापडू शकतं आणि खरं सांगायचं तर हे पूर्णपणे बरं होऊ शकतं. कितीतरी वेळेला रुग्ण केमोथेरपीवरती असतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन असतं, पेनकिलर्सची औषधं घेत असतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन असतं, किंवा केमोथेरपीमुळे जे काही साईड इफेक्ट्स होतात त्याच्याकरता जी औषधं घेतली जातात, उदाहरणार्थ उलटी थांबवण्याची औषधं किंवा इंटेस्टायनल मोटिलिटी कमी करण्याची औषधं, ब्लड प्रेशर असेल किंवा डिप्रेशनमध्ये रुग्ण जातात, किंवा रुग्णाला जर वारंवार मलप्रवृत्ती होत असेल तर ते थांबवण्याकरता दिली जाणारी जी औषधं असतात, या सगळ्या औषधांमुळे खरं तर मलावष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशन होत असतं. कॅन्सरच्या रुग्णांचं आजारामुळे किंवा दिल्या जाणाऱ्या चिकित्सेमुळे, विशेषतः केमोथेरपीमुळे रक्त कमी होत असतं, अशा रुग्णांना आयर्न सप्लिमेंट किंवा लोहाची औषधं दिली जातात, त्यामुळेही कॉन्स्टिपेशन होताना दिसतं. कित्येक आतड्याच्या कर्करोगांमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर कॉन्स्टिपेशन हा नित्याने आढळणारा भाग दिसतो. तर काही आतड्याच्या कर्करोगांमध्ये ज्या वेळेला कर्करोग जास्त वाढून आतड्याचा मार्गच प्रतिबंधित केला जातो त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन दिसतं, की जे खरं तर खूप गंभीर स्वरूपाचं असतं. स्वाभाविकच लाईफस्टाईलचा संबंध याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतो. रुग्णाची लाईफस्टाईल बदलावी लागते. एका जागी बसून काम करणारी मंडळी किंवा बैठक काम करणाऱ्या मंडळींमध्ये हे कॉन्स्टिपेशन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात सापडतं. तर असे कॅन्सरचे रुग्ण की ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे किंवा थायरॉईडचा आजार आहे यांच्यामध्ये सुद्धा हे कॉन्स्टिपेशन मोठ्या प्रमाणावरती सापडतं. ज्या वेळेला कॅन्सरच्या रुग्णाला कॉन्स्टिपेशन झालेलं असतं ती बाब खरं तर गंभीर असते, कारण त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या जे कन्सिक्वेन्सेस असतात ते कॅन्सर वाढवायला कुठेतरी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कारणीभूत ठरतात. आणि म्हणून अशा रुग्णांना साध्या साध्या आयुर्वेदीय चिकित्सेने, की म्हणजे साध्या स्वरूपाच्या चूर्ण असतील किंवा गोळ्या असतील कॅप्सूल्स असतील, या स्वरूपाच्या चिकित्सेमुळे बहुतेक वेळेला फायदा होताना दिसतो. तद्वतच आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सा जी सांगितलेली आहे ती सुद्धा घेतल्याने रुग्णाचा वाद खूप चांगल्या प्रमाणामध्ये कंट्रोल होतो आणि त्याचा एक ॲडिशनल मिळणारा फायदा म्हणजे यामुळे रुग्णाचं पोटही साफ व्हायला लागतं. आणि याकरता कॅन्सरच्या रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून रुग्णांना घरच्या घरी घेता येईल अशा स्वरूपाची सुद्धा बस्ती चिकित्सा आम्ही डेव्हलप केलेली आहे.
कर्करुग्णांमध्ये होणारी बद्धकोष्ठता, त्याची लक्षणं आणि आयुर्वेदामध्ये त्याची चिकित्सा याबद्दल डॉक्टर आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोतांना माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. आमचा ईमेल आयडी आहे care@rasayucancerclinic.com. मेल आयडी पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.